पौलाचे तीताला पत्र अध्याय एक. विश्वासात साम्य असल्यामुळे मला खऱ्याखुऱ्या पुत्रासमान असलेला तीत, याला जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगकालापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले, त्या जीवनाची आशा बाळगणारे असे देवाचे निवडलेले लोक यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पॉल याचकडून देवपित्यापासून व ख्रिस्त येशू आपला तारणारा याचपासून कृपा व शांती असो. मी तुला क्रेतात यासाठी ठेविले की तू बाकी राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे नगरो नगरी वडील नेमावे. जो नेमावयाचा तो अदुष्य एका स्त्रीचा पती असावा, ज्याची मुले विश्वास ठेवणारी आहेत, ज्यावर दंगल करण्याचा आरोप आलेला नसून जी अनिवार्य नाहीत असा तो असावा. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदुष्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, पैसे खाणारा नसावा, तर अतिथी प्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादाशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा. यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे. कारण अनिवार व व्यर्थ बोलणारे आणि फसविणारे असे पुष्कळ लोक आहेत, त्यात विशेष करून सुंता झालेले आहेत, त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकवू नये ते पोटासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याचा नाश करीतात. त्या लोकातील त्यांच्याच कोण्या एका संदेष्ट्याने म्हटले आहे, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशु, आळशी पोटपोशे असतात. ही साक्ष खरी आहे. म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल. त्यांनी यहुदी कहाण्या आणि सत्यापासून बहेकलेल्या मनुष्यांच्या आज्ञा याकडे लक्ष न देता विश्वासात दृढ व्हावे म्हणून हे कर. शुद्ध जनास सर्व शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यास काहीच शुद्ध नाही. त्यांची बुद्धी व मन ही विटाळली आहेत. आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, परंतु कृतीनी त्याला नाकारितात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.